93.5 रेड एफएम वर 9:54 ची वेळ. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण बोलतो आहोत उद्याच्या दिनाबद्दल. उद्या जागतिक पर्यावरण दिन आहे. 1 जुलैचं औचित्य साधून शहरामध्ये एक फार सुंदर इनिशिएटिव्ह घेतला जातोय, ज्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा बोललो होतो. आनंद कानन 5,000 वृक्ष लावण्याचं कार्य होणार आहे आणि त्याच चिंचोळेच्या टेकडीवर जाऊन. मॉर्निंग नंबर वन उद्या तिकडनं मी होस्ट करणार आहे या सुंदरशा चिंचाळे चुंचाळे नाव आहे त्या जागेचं. बर, प्रोनाउन्सिएशन प्रॉब्लेम्स. बर, चुंचाळे टेकडी, चुंचाळे टेकडीवर जाऊन मी सुद्धा तिकडून होस्ट करणार आहे शो. बरीचशी लोक इकडे फोन करून सांगतात की आम्ही सुद्धा यायला तयार आहोत, आम्ही सुद्धा श्रमदान करायला तयार आहोत, आम्ही सुद्धा काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला तयार आहोत. व्हेरी गुड. यात संपूर्ण प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह असलेल्या काही दिग्गज मंडळींसोबत आज आपण मॉर्निंग नंबर वन मध्ये थोड्याच वेळात बोलायला सुरुवात करूयात. थोड्याच वेळात 4 सुपरहिट ट्रॅक्स पण येत आहेत. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते राहो.